सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः
आपला आजचा संध्याकाळचा विषय स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर. पहिला मुद्दा, स्पर्धा परीक्षाचा एक्झॅक्ट अर्थ लक्षात घेऊया. व्याख्या आणि एक ओळीची आहे. तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा. या एका व्याख्येमध्ये बरेच मुद्दे आले एकदम. म्हणजे उदाहरणार्थ, एका बाजूला 10वी 12वी किंवा आपण आता विविध ज्या आपापल्या कॉलेजेसमध्ये असू ती दरवर्षी होणारी परीक्षा, विद्यापीठाची परीक्षा, ही स्पर्धा परीक्षा आहे का? तर खरं म्हणजे दरवर्षी 10वी 12वी होतात, निकाल लागतात, काही जण डिक्लेअर होतात की हे एवढे काय. पूर्वी तर मेरिट लिस्टा जाहीर व्हायच्या, आता गेली काही वर्ष महाराष्ट्र सरकारने ते जरा बंद केले. आणि तरी
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.